आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यासाठी प्रचाराची रणधुमाळी. गोल्डमन सॅक्स या बँकेकडून 2024 साठी भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर 6.7% राहण्याचा अंदाज. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 96% विद्यार्थी उत्तीर्ण. 187 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत रोहन बोपण्णा आणि युकी भांबी यांचे आज सलामीचे सामने. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये देशभरात सरासरीपेक्षा काहीशा जास्त पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात येत्या 1 जून रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यासाठीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून सर्व राजकीय पक्षांचे नेते आपापल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेत आहेत. पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी आज झारखंडमधल्या दुमका विमानतळ मैदानावर प्रचारसभा घेणार आहेत. दुमका लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या सीता सोरेन यांच्या समर्थनासाठी ही जाहीर सभा होणार आहे. दरम्यान राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचं उद्दिष्ट भ्रष्टाचार समूळ नष्ट करणं आणि पुराव्यावर आधारित कारवाई करणं हे आहे असं पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. आतापर्यंत सरकारी योजनांच्या थेट लाभ हस्तांतरणाद्वारे नागरिकांना 38 लाख कोटींहून अधिक रुपयांचा निधी हस्तांतरित करण्यात आल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. आत्मनिर्भर भारत दृष्टिकोनाअंतर्गत स्वदेशी प्रतिभेला प्रोत्साहन देणं आणि रोजगार क्षमता वाढवणं हे उद्दिष्ट असून नवीन पिढीच्या आकांक्षा समजून घेण्याची आणि त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या गरजेवर मोदी यांनी यावेळी भर दिला. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी काल हिमाचल प्रदेशातील शाहपूर विधानसभा मतदारसंघातील चंबा आणि चंबी इथल्या चौगन मतदान मैदानामध्ये सभा घेतली. आज जनता महागाईशी झुंजत आहे तर शेतकरी देखील त्रस्त आहेत. देशभरात बेरोजगारीचं प्रमाण सातत्यानं वाढत आहे. इंडिया आघाडी महालक्ष्मी योजनेद्वारे गरीब कुटुंबातील महिलांना सक्षम करेल असं प्रियंका गांधी यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा उद्या देवघरमध्ये 3 प्रचारसभा घेणार आहेत तर काँग्रेस नेते राहुल गांधी 30 जूनला प्रचारसभा घेणार आहेत. जागतिक गुंतवणूकदार बँक गोल्डमन सॅक्सनं 2024 साठी भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात जीडीपीचा दर 6.7% वाढेल असा अंदाज वर्तवला आहे. बँकेनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मोठ्या प्रमाणात लाभांश हस्तांतरणामुळे अतिरिक्त वित्तीय वाढीचा वेग अपेक्षित आहे. भारतात वाढीचा वेग सक्षम असून एप्रिल जूनमध्ये चलनवाढीचा दर खाली येण्याची शक्यता आहे असं या अहवालात सांगण्यात आलं आहे. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवल्यामुळे बँकेनं हा वित्तीय अहवाल जारी केला आहे. वसुधैव कुटुंबकम ही भारताची मूलभूत मूल्य आणि नीतिमूल्य ही जागतिक आरोग्य परिषदेच्या सर्व काही आरोग्यासाठी आणि सर्वांसाठी आरोग्य या मध्यवर्ती संकल्पनेशी सुसंगत आहेत असं मत केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी व्यक्त केलं आहे. स्वित्झर्लंडमधल्या जिनिव्हा इथं जागतिक आरोग्य परिषदेच्या बैठकीत ते काल बोलत होते. कोविड महामारीच्या काळात जगाला केलेल्या मदतीद्वारे भारतानं एक जग एक कुटुंब या भावनेला मूर्त रूप दिलं आहे असंही ते यावेळी म्हणाले. माहिती आणि जागरूकता तसंच प्रतिबंधात्मक उपाय यांसारख्या बाबींवर लक्ष केंद्रित करण्यासोबतच पारंपरिक सार्वजनिक आरोग्यविषयक दृष्टिकोन ही चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे असंही चंद्रा यांनी सांगितलं. जागतिक आरोग्य परिषदेच्या 3 मुख्य समित्यांमधील अ गटाच्या समितीचं अध्यक्षपद भारताकडे आहे. जागतिक आरोग्य नियंत्रण, सार्वजनिक आरोग्य, आपत्कालीन तयारी आणि प्रतिसाद, प्रतिजैविक प्रतिकार, हवामान बदल आणि जागतिक आरोग्य संघटनेसाठी शाश्वत वित्त पुरवठा यासारख्या बाबींवर ही समिती काम करणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं या मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता दहावीचा निकाल मंडळानं काल जाहीर केला. यंदा या नियमित परीक्षेत 95.81% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदा 1.98% निकाल वाढला आहे. यावर्षीही मुलींच्या उत्तीर्णतेचं प्रमाण अधिक असून त्याची टक्केवारी 97.21% इतकी आहे, तर 94.56% इतकी मुलं उत्तीर्ण झाली आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 99.1, तर सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा असून त्याची टक्केवारी 94.73% इतकी आहे. पुणे विभागाचा निकाल 96.44% इतका आहे. 72 पैकी 18 विषयांचा निकाल 100% लागला आहे, तर 187 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 100% गुण मिळाले आहेत. मंडळाच्या स्थापनेपासूनच्या इतिहासात पहिल्यांदाच 10वीचा निकाल मे महिन्यामध्ये जाहीर झाला आहे. महाराष्ट्र विधान परिषद कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2024 साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अभिजित पानसे यांना उमेदवारी दिली आहे. मनसे नेते आणि सरचिटणीस शिरीष सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती आहे. यानिमित्त महाराष्ट्रात अनेक संस्था संघटनांच्या वतीनं अभिवादनपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला काल पुण्यामध्ये व्याख्यान, नाट्यगीत गायन, अभिवाचन अशा सांस्कृतिक कार्यक्रमातून त्यांना अभिवादन करण्यात आलं. मध्य अमेरिकेत चक्रीवादळ आणि जोरदार वादळामुळे किमान 20 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो जण जखमी झाले आहेत. टेक्सास, ओक्लाहोमा, अर्कान्सा आणि केंटकी या राज्यांना त्याचा मोठा फटका बसला आहे. डॅलसच्या उत्तरेपासून अर्कान्सासच्या वायव्य भागापर्यंत या वादळामुळे सर्वात जास्त नुकसान झालं आहे. काही राज्यांमध्ये वादळामुळे वीज पुरवठा खंडित झाला. पूर्व किनारपट्टीवर असलेल्या 120 दशलक्षाहून अधिक लोकांना गंभीर हवामानाचा धोका असून सावधगिरी बाळगण्याचं आवाहन सरकारी अधिकाऱ्यांनी केलं आहे. दुसरीकडे अफगाणिस्तानमध्ये बागलान आणि बदख्वाशान प्रांतात नुकत्याच झालेल्या पुरामध्ये किमान 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. या प्रांतातील स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुरात 500 घरं पूर्ण किंवा अंशतः उद्ध्वस्त झाली आहेत. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत रोहन बोपण्णा आणि युकी भांबरी हे भारतीय खेळाडू पॅरिसमध्ये पुरुष दुहेरीचे पहिल्या फेरीत आज आपापले सामने खेळणार आहेत. बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन सहकारी मॅथ्यू एब्डेन या दुसऱ्या मानांकित जोडीचा सामना फिनलंडच्या एमिल रुसुउरी आणि हंगेरीच्या सो भिक्स याच्याशी होईल, तर युकी भांबरी आणि फ्रान्सचा अल्बानो ऑलिवेट्टी या बिगर मानांकित जोडीचा सामना रशियाच्या रोमन सफिउलिन आणि ऑस्ट्रेलियाच्या जॉन पिर्स याच्याबरोबर होणार आहे. हवामान विभागानं यंदाच्या मान्सूनबाबत सुधारित दीर्घकालीन अंदाज काल जाहीर केला. त्यानुसार देशभरात यंदा जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या 4 महिन्यात सरासरीपेक्षा काहीसा जास्त पाऊस अपेक्षित आहे. या कालावधीत 106% पाऊस पडेल, यात 4% तफावत असू शकते असं हवामान विभागाचे महासंचालक डॉ मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितलं. दरम्यान रेमल चक्रीवादळ आता पूर्व ईशान्येकडे सरकण्याची शक्यता असून आज त्याचा जोर कमी होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यासाठी प्रचाराची रणधुमाळी. गोल्डमन सॅक्स या बँकेकडून 2024 साठी भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर 6.7% राहण्याचा अंदाज. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 96% विद्यार्थी उत्तीर्ण, 187 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत रोहन बोपण्णा आणि युकी भांबरी यांचे आज सलामीचे सामने. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये देशभरात सरासरीपेक्षा काहीशा जास्त पावसाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
सुधो सकाळचे 9:30 आणि 20 सेकंद झाली आहेत.